आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ. धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विलोकन आढावा घेऊन अभ्यास गटाला अहवाल देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. श्री गणराया पाठोपाठ गौराईंचं घराघरात सोनियाच्या पावलांनी आगमन. आणि विदर्भात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासून पाहिल आणि हा लाभ मिळाला नसेल तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल असं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचं नाव असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या बंदिस्त नळ वितरण प्रणालीचा शुभारंभ काल फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 6 राष्ट्रीय महामार्ग, मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आणि सुलवाडे जामफळ कनोली जलप्रकल्पामुळे सिंचनाची सोय या सर्व सुविधा इथं उपलब्ध होत असल्याचा आनंद फडणवीस यांनी व्यक्त केला. या योजनेचा लाभ 26,907 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. राज्यात फळ लागवडीस शेतकरी मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असून भौगोलिक मानांकन प्राप्त फळांच्या लागवडीस विशेष चालना देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशा सूचना फलोत्पादन मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत दिल्या. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत भुसे यांनी दूरस्थ पद्धतीनं अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाणी सोडण्यात येतं. समन्यायी पाणी वाटप संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयानं आदेश देताना दर 5 वर्षांनी यासंदर्भात पुनर्विलोकन करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप अशा प्रकारचा आढावा घेतला गेलेला नाही, त्यामुळे शासनानं नियुक्त केलेल्या अभ्यास गटाला 1 महिन्याची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत त्यांनी पुनर्विलोकन अहवाल जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. नाशिकचं पाणी जायकवाडीला देण्यास विरोध करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले. सोलापूर शहरातल्या विमानतळाची नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे अधिकारी काल सोलापुरात दाखल झाले. हे अधिकारी आज आणि उद्या सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगानं विमानतळाची पाहणी आणि तपासणी करणार आहेत. सोलापूर विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी चाचण्या आणि तपासण्या झाल्यानंतरच हा विमानतळ कार्यान्वित होईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लहान मोठ्या गावातून गल्लोगल्ली सार्वजनिक गणपती स्थापन व्हायला लागल्यानंतर एक गाव एक गणपती ही संकल्पना पुढे आली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे सर्व समाजाला एकत्र आणण्याचं असलेलं उद्दिष्ट ही संकल्पना पूर्ण करते. पालघर जिल्ह्यातल्या उर्से या छोट्याशा गावात 1973 पासून एकच गणपती बसवला जातो. हिंगोली जिल्ह्यातल्या 305, नाशिकमधल्या 804 तर वाशिम जिल्ह्यातल्या 225 गावात एकच गणपती बसवला जातो. सातारा जिल्ह्यातल्या 571 तर सांगली जिल्ह्यातल्या 79 गावात एकाच ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत. गणराया पाठोपाठ परंपरेनुसार काल घराघरात सोन पावलांनी गौराईंचं आगमन झालं. माहेरी येणाऱ्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा या माहेरवाशिणी असल्याची समजूत असल्यामुळे माहेरवाशिणींचा यावेळी मोठा मान असतो. मुखवट्याच्या, उभ्या, तेरड्याच्या, खड्यांच्या अशा विविध स्वरूपातल्या गौरी घराघरात सजल्या असून आज या गौरायांना पारंपरिक पद्धतीचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरणे शुल्क याबाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात शालेय मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं 1825 शाळांमध्ये सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शाळास्तरावरील या समित्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कार्यवाही करणार आहेत. मृत्यूनंतर एका व्यक्तीनं केलेलं अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारं ठरतं. त्यामुळे प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प करावा आणि मरावे परी अवयवरूपी उरावे हे ब्रीद सार्थ करावं असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यात ते काल बोलत होते. अवयवदान महाअभियान सोहळ्याच्या प्रारंभी आरोग्य दिंडी काढण्यात आली. समारंभात उपस्थितांकडून अवयवदानाची शपथ घेण्यात आली. नेत्रदान आणि अवयवदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तींचा कृतज्ञतापत्र देऊन सन्मान करण्यात आला. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली असून 15 ऑगस्टनंतर रक्तदान शिबिरही हव्या तेवढ्या प्रमाणात झालेली नाहीत. त्यामुळे प्लेटलेट्सच्या मागणीत 30-35% वाढ झाल्याचं पुण्यातल्या रक्तपेढ्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात डेंग्यू आणि पावसाळी आजारांच्या रुग्णांचं प्रमाण वाढल्यानं ही मागणी वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन रक्तपेढ्यांनी केलं आहे. राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ चेतन पाटील यांना काल मालवणच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यात आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. साळवी यांचं सोमवारी रत्नागिरीत वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. साळवी यांनी 1995 ते 1999 या काळात आमदार म्हणून राजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. विविध शासकीय समित्यांमध्ये तसंच अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एकपात्री नाट्य चित्रपट मालिका अशा विविध माध्यमातून गेली 50 हून अधिक वर्ष रसिकांचं मनोरंजन करणारे ज्येष्ठ रंगकर्मी हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचं काल पुण्यात हृदयविकारानं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. बंपर लाफ्टर नजराणा हास्याचा या कार्यक्रमातून त्यांनी रसिकांच्या मनात आनंदाची पेरणी केली. एकपात्री कलाकार परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते. जायकवाडी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उचलण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गामुळे बीड जिल्ह्यातल्या गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. गोसेखुर्द धरणातून 1,90,000 क्युसेक या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं 17 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. हवामान अंदाज. विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ. धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विलोकन आढावा घेऊन अभ्यास गटाला अहवाल देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. श्री गणराया पाठोपाठ गौराईंचं घराघरात सोनियाच्या पावलांनी आगमन आणि विदर्भात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
Thank you.